कॅमेरा ऍक्शन.
हाय, मी सोनाली कुलकर्णी. तुम्ही ऐकताय अवॉर्ड विनिंग शो लाइट्स कॅमेरा ऍक्शन माझ्या आणि कलाकार श्रुती सोबत.
आता तुझं लग्न हा एक इतका मोठा चॅप्टर असतो आयुष्यामधला, तर मला सांग की तुझं लग्न कसं ठरलं? तुम्ही एकमेकांना कुठे भेटलात?
खूप ऍक्सिडेंटली भेटलो आम्ही. माझ्या नवऱ्याचं नाव आहे नचिकेत पंतवैद्य. आम्ही एका माझ्या मित्राच्या घरी भेटलो, निलेशच्या, जो अख्ख्या जगात नाळट्या या नावानी फेमस आहे. आणि आमचा एक मित्र समीर दिल्लीला शिफ्ट होणार होता, तर मी त्या पार्टीला गेले होते, सी ऑफ करणार होतो आम्ही सॅमला. तर तिथे का कोण जणे नचिकेत आला होता हे आजपर्यंत आम्ही शोधू शकलो नाहीये की त्याला नक्की कुणी बोलवलं, पण नचिकेत मला भेटला त्या पार्टीत. मी म्हटलं हा कोण आहे? तो अतिशय अदबशीर माणूस आहे, त्यामुळे तो असं मला शिवलरी म्हणतात ना ती दाखवत, तुला ड्रिंक पाहिजे का, तुला रिफिल पाहिजे का, असं मला तो विचारत होता. आणि माझं असं होतं मला अजिबात नकोय, हा कशाला, मला कोण आहे हा. पण प्रॉब्लेम माझा असा होता की संदेश, माझा मोठा भाऊ आणि नचिकेत, त्यांचं काहीतरी त्या दिवशी कनेक्शन झालं आणि ते अखंड गप्पा मारत होते. आणि संदेश हा माझा वीक पॉइंट आहे, त्यामुळे म्हटलं हा संदेशला एवढ्या गप्पा माराव्या अशा वाटतात, तर हा इसम कोण आहे? त्यांनी भेटता क्षणीच काहीतरी एक तीर मारला होता मला वाटतं. आणि त्याच्यानंतर माझ्या गाभरीचा पाऊस नावाच्या सिनेमाला माझ्या गँगनी त्याला आणलं होतं, तर नचिकेत आला. आणि त्या दिवशी असे सगळे सिनेमा संपल्यावर भेटायला येतात आणि रिॲक्शन देतात ना, तर त्या ह्याच्यात मला कळलं होतं की तो आलाय रिॲक्शन द्यायला, काहीतरी बोलायला. पण आमचं बोलणंच झालं नाही. त्याच्यानंतर मग आम्ही एकमेकांचा नंबर मिळवून फीडबॅक द्यायला जी सुरुवात केली ती थांबेच ना. तू लग्नाचा विचारत होतीस, तर माझी वेडिंग प्लॅनर मी होते. आणि मला असं फार वाटतं की आपल्याकडे फार औपचारिकता म्हणून लग्नाचे समारंभ केले जातात, आणि बहुतेक कुटुंबांना असं वाटतं हुश झालं. त्याच्यात आपलं बजेट असतं, त्याच्यानंतर प्रेशर असतं, रिटर्न गिफ्ट काय काय कोणाकोणाला द्यायलाच पाहिजेत आणि अमका मेनू ठेवलाच पाहिजे. तर मला ह्या सगळ्यातनं बाहेर यायचं होतं, कारण माझा मित्र परिवार खूप मोठा आहे आणि नचिकेतचा पण, आणि आम्ही दोघांनी कामही खूप केलंय, त्यामुळे कामाचे पण आपले मित्र झालेले असतात ना अनेक, आपले बॉस असतात, आपले सहकारी असतात, तर अशा किती किती जणांना वगळणार. त्यामुळे मी असं ठरवलं होतं की फक्त आपल्या दोघांच्या फॅमिलीज, फक्त आई बाबा आणि भावंड आणि स्पाउसेस. त्यामुळे आमच्या घरात आम्हाला मदत करणारी रेखा धरता आम्ही 12 जण होतो फक्त लग्नाला. आणि आम्ही 3 दिवस धूमधामके शादी मनाई, म्हणजे संगीत, मेहंदी, नचिकेच्या वाढदिवसाची गिफ्ट वगैरे असं सगळं, त्याच्यासाठी आम्ही बरेच गायलो आणि सगळ्यांनी काय काय सादर केलं आणि 1 दिवस लग्न. असं आम्ही 3 दिवस गोंधळ घालत होतो आणि फक्त आम्ही 12 जणच एकमेकांना भेटायचो सारखे. जे बॉन्डिंग झालंय आज, मला कुठेही कुठल्याही सिच्युएशन मध्ये माझ्या सासूबाईं बरोबर टाका, माझ्या नणंदे बरोबर टाका, आमचे खूपच घट्ट नातं तयार झालंय, म्हणजे आमचं कम्फर्ट लेवल तयार झालंय.
प्रेग्नन्सी हा एक असा काळ असतो की ज्या वेळेस यु नो खरतर माणसाला ब्रेक घ्यावा लागतो. आणि थ्रू आउट दिस प्रेग्नन्सी तुझी जर्नी कशी होती? तू त्यातही काम केलंस का?
मला सुट्टी घ्यायला वेळच मिळाला नाही. माझं जवळजवळ 5 महिने संपेपर्यंत माझ्या कमिटमेंट्स होत्या, 5 नाही 4 महिने संपेपर्यंत. आणि मग माझं हुश असं झालं, तर तेवढ्यात सिंगमचं छोटस शूट आलं, रिशूट पण नाही, एक नवा सीन लिहिला गेला. आणि आमचं शूट संपलं, माझ्या शेवटच्या दिवशी मी माझी जी एडी होती तिला मी गुड न्यूज सांगितली की म्हटलं किती बरं झालं वेळेत संपलं सगळं, मी प्रेग्नंट पण आहे, काय माहिती रिलीज कधी असेल, मी बाळाला घेऊन येईन कदाचित वगैरे, असं आमचं टिपिकल झालं बोलणं सगळं. आणि तिचा मला जून महिन्यात फोन आला की हाय हाव यू. आणि मग तर आपलं एकच दिवस आयु इन मुंबई आणि ती विसरली होती मी प्रेग्नंट आहे. तर मी म्हणलं हो पण सॉरी मी नाही करू शकत. म्हणलं मी प्रेग्नंट नाहीये का, मी 6 महिन्याची प्रेग्नंट आहे. ओ नो असं तिचं झालं. तर ते रोहित शेट्टीला कळलं, अजय देवगणला कळलं, तर त्यांनी सांगितलं की इट्स ओके, आपण ट्रीटमेंट करू आणि काळी जरा डार्क कलरची साडी देऊ सोनालीला, तर ते आपण मॅनेज करूया. सीन असा होता की अजय देवगण माझ्यासाठी लढलेला असतो सिनेमाभर, तर तो शेवटी मला सल्यूट करतो आणि मी त्याला एक कृतज्ञतेचा नमस्कार करते. तर मी सेटवर आले तर रोहित आणि अजय दाराशीच बसले होते तिथे खुर्च्या टाकून, आणि ते दोघंही मला एवढं रॅगिंग घ्यायला लागले की ते म्हणले हे असं, तो एका विधवेसाठी लढला सिंगम, सिनेमाच्या शेवटी ती प्रेग्नंट, पण तू काय लाज राखली सिनेमाची. आणि मी जी लाजून चूक झाले होते, मी म्हटलं प्लीज आपण नको करायला सीन, सॉरी मी प्रेग्नंट. कावेरीचा जन्म ऑक्टोबरच्या तिसऱ्या आठवड्यातला आहे, पण एक साधारण दुसऱ्या आठवड्यात उमेश कुलकर्णीचा मला फोन आला की सोनाली आपल्याला देऊळचं काहीतरी छोटंसं पॅचवर्क करायचंय डबिंगचं. तर माझी आई म्हणली, अगं तू आत्ता बाळंत होशील, आता कुठल्या स्टुडिओत निघाली आहेस? तर मी म्हणलं, अगं बिचारा उमेश त्याचं राहिलंय काहीतरी डबिंग, छोटंसंच होतं पण ते सगळं मी करत बसले, म्हणजे एवढी ऍक्टिव्ह होते मी सगळे दिवस. आणि बाळ झाल्यावर मी एक 3-4 महिने नाही केलं काही काम, पण कावेरी जेव्हा 6 महिन्याची होती तेव्हा मी माझा पहिला सिनेमा केला होता, पुणे 52. तो निखिल महाजन आणि उमेश आणि गिरीशनी खूप आग्रह केला म्हणूनच केला.
क्या बात आहे. आणि मला अजूनही आठवतं, कारण की त्या सेटवर देखील तू मुलीला घेऊन यायचीस आणि तिथे देखील यु नो तिची जी कोणी एक म्हणजे सांभाळणारी ताई होती ती पण असायची, कारण मी एकदा चक्कर मारली होती आणि मला कळलं होतं की ती तुझी मुलगी म्हणून. 93.5 रेड एफएम बजाते रहो.